आजचे दैनिक सुभक्ती परबोध 29 जून. व्यवहारिक प्रीतीचे सामर्थ्यवान मूळ. आपण बंधुजनावर प्रीती करीतो ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. 1 योहान 3:14. म्हणून प्रीती या गोष्टीचा पुरावा आहे की आमचा नवा जन्म झाला आहे, की आम्ही ख्रिस्ती आहोत, की आमचे तारण झाले आहे. कधी कधी पवित्र शास्त्र आमच्या पावित्र्यास आणि लोकांसाठी आमच्या प्रीतीस आमच्या अंतिम तारणाची अट ठरविते. दुसऱ्या शब्दात, जर आपण पवित्र नाही आणि प्रेमळ नाही तर आपण न्यायाच्या दिवशी बचावणार नाही. उदाहरण, इब्री 12:14, गलती 5:21, 1 करिन 6:10. याचा अर्थ असा होत नाही की आपण प्रीतीच्या कर्मांनी देवासमोर नीतिमान ठरविले जातो. नाही, बायबल पुन्हा पुन्हा स्पष्ट सांगते, जसे 2:8-9 म्हटले आहे, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. कोणी अज्ञाता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. नाही, जेव्हा बायबल म्हणते की विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झालेले आहे, पण हे की शेवटी तारण प्राप्त करण्यासाठी आपण लोकांवर प्रीती केली पाहिजे, तेव्हा याचा अर्थ हा आहे की देवाच्या अभिवचनात विश्वास इतका वास्तविक असला पाहिजे की त्याद्वारे जी प्रीती उत्पन्न होते ती विश्वासाची वास्तविकता सिद्ध करते. म्हणून इतरांसाठी प्रीती ही भविष्यातील कृपेची या अर्थाने अट आहे की ती या गोष्टीची पुष्टी करते की मूळ अट विश्वास अस्सल आहे. आपण इतरांसाठी असलेल्या प्रीतीला दुसऱ्या स्थानी असलेली अट म्हणू शकतो, जी विश्वासाच्या मूळ आणि आवश्यक अटीच्या यथार्थतेची पुष्टी करते. असा विश्वास केवळ जो आम्हाला ख्रिस्ताशी जोडतो आणि त्याचे सामर्थ्य प्राप्त करतो. विश्वास भविष्यातील कृपेच्या अभिवचनात देवाचे कसे गौरव होते ते ओळखतो आणि येशूमध्ये देव आमच्यासाठी जो आहे हे जे काही अभिवचनाद्वारे प्रकट होते त्या सर्व गोष्टी स्वीकारतो. देवाच्या गौरवाची ती आत्मिक दृष्टी आणि त्यात आमचा आनंद स्वतःस प्रमाणित करणारा पुरावा आहे की देवाने आम्हास त्याच्या कृपेचे लाभार्थी होण्यासाठी पाचारण केले आहे. हा पुरावा आम्हा स्वतंत्र करतो की आम्ही आपले स्वतःचे म्हणून देवाच्या अभिवचनावर अवलंबून राहावे आणि अभिवचनावर हे अवलंबून राहणे आम्हाला प्रेम करण्याचे सामर्थ्य देते, जे बदल्यात या गोष्टीची पुष्टी करते की आमचा विश्वास खरा आहे. जग त्या विश्वासासाठी आतुर आहे जो दोन गोष्टींना परस्पर जोडतो, अढळ ईश्वरीय सत्याचे विस्मयकारक दर्शन आणि झालेल्या तारणाद्वारे जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यंत व्यवहारिक 24 तास सामर्थ्य. मलाही तेच हवे आहे. याच कारणास्तव मी ख्रिस्ती आहे. एक कृपाळू महान परमेश्वर आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असहाय लोकांना दिलेली आपली अभिवचने पूर्ण करून स्वतःचे असीम सौंदर्य आणि आत्मनिर्भरता यांचे गौरव करतो आणि या देवाला मौल्यवान समजण्यापासून एक सामर्थ्य येते जे आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करते. ते आम्हाला अत्यंत व्यवहारिक पद्धतीने प्रेम करण्यास समर्थ करते.